आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया 6 मार्च रोजी इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती जाहीर करणार नाही का? त्यासाठी 4 महिने लागतील असा दावा केला आहे। त्यामुळे या रोख्यांच्या माध्यमातून 16,000 कोटी रुपयांची देणगी कोणी दिली हे जनतेला कळल्याशिवाय संपूर्ण लोकसभा निवडणूक संपुष्टात येईल का? ही देणगी नव्हती, तो एक फसवणूक, एक घोटाळा होता। हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे, जे स्पष्ट होते की स्टेट बँक ऑफ इंडियाने 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला सर्व कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने ती 15 मार्चपर्यंत आपल्या वेबसाईटवर प्रकाशित करणे आवश्यक आहे। स्टेट बँकेने ही कारवाई केली। 17 दिवस हे समजण्यासाठी 21 दिवसांमध्ये निवडणूक रोखे डेटा प्रदान करू शकत नाही। प्रथम मला सांगा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या वेळी तुमच्यापैकी कोणी असे म्हटले होते की काहीही झाले तरी ही माहिती उघड होणार नाही, ते रोखण्यासाठी सरकार काहीतरी मार्ग काढेल? ती सर्व भीती आज खरी ठरली आहे। प्रत्येकाला योग्य वाटते या घोटाळ्याची माहिती लपवून ठेवण्यात येणार आहे। याचा अर्थ जनतेला ते कसे समजते याने काही फरक पडत नाही। 30 जूनपर्यंत मुदतवाढ मागितली जात आहे। आणखी वेळ का हवा? 22,217 रोख्यांची विक्री झाली आहे। त्यांच्याबद्दलची माहिती उघड करण्यासाठी खरोखर 136 दिवस आवश्यक आहेत का? न्यायालयाने 21 दिवस दिले, पण स्टेट बँकेला 136 दिवस हवेत? सर्व बॉन्ड्सची माहिती का उपलब्ध नाही? बँक दररोज किती पानांची बँक स्टेटमेंट तयार करते आणि ग्राहकांना पाठवते याची सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करावी। दर सेकंदाला करोडो संदेश ग्राहकांना पाठवले जातात। जेव्हा सर्व काही तात्काळ होते तेव्हा निवडणूक रोख्यांची माहिती उघड करण्यासाठी 136 दिवस का आवश्यक आहेत? कोणाचे संरक्षण केले जात आहे? स्टेट बँकेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलामुळे या ऐतिहासिक निर्णयाच्या विश्वासार्हतेवरच शंका निर्माण झाली आहे। 30 जूननंतर या माहितीची प्रासंगिकता काय असेल? या निवडणुकांमध्ये मोदी सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचा दावा करेल, तरीही भ्रष्टाचाराच्या सर्वात मोठ्या प्रकरणाची माहिती 30 जूननंतरच समोर येईल। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पंतप्रधान गप्प का? जेव्हा 4 मार्च रोजी रोख मतदानाचा निर्णय आला तेव्हा पंतप्रधानांनी आणि क्वोट स्वागतम आणि क्वोट असे ट्विट केले, परंतु निवडणूक रोख्यांच्या निर्णयाचे स्वागत केले नाही। पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने इलेक्टोरल बॉन्ड्स बेकायदेशीर घोषित करणाऱ्या या निर्णयामुळे अपारदर्शकतेलाही बळी पडेल। मोदी सरकारने एक असंवैधानिक कायदा आणला, त्याला त्यावेळी आव्हान देण्यात आले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने अनेक वर्षे त्यावर सुनावणी केली नाही। हा निर्णय होण्यासाठी 6 वर्षांहून अधिक काळ लोटला। यादरम्यान 4 सरन्यायाधीश बदलले, त्यानंतरही काय निर्णय होतो हे निवडणुकीनंतरच कळेल। हा 16,000 कोटींचा घोटाळा आहे। हे अशा प्रकारे लपवले जाईल का? सुरुवातीला 21 दिवस देणारे सर्वोच्च न्यायालय आता 136 दिवस वाढवणार का? त्याच्या निर्णयाला काय महत्त्व असेल? लोकांच्या मनात शंकांचा महापूर निर्माण करून किती प्रश्न निर्माण होणार? हे सर्व एका माणसाला आणि एका सरकारच्या संरक्षणासाठी केले जात आहे का? त्यासाठी न्यायालयाच्या निर्णयालाच खतपाणी घातले जात आहे। कोणाचे संरक्षण केले जात आहे? 160 अब्ज रुपयांच्या या घोटाळ्यावरून पडदा का उचलता येत नाही? जानेवारीमध्ये UPIच्या माध्यमातून 18 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले। जेव्हाही तुम्ही आणि मी ते वापरतो तेव्हा बँक स्टेटमेंट आणि फोन मेसेजमध्ये एक रेकॉर्ड त्वरित तयार केला जातो। तर इलेक्टोरल बॉन्ड्सचे रेकॉर्ड कुठे आहे आणि ते उघड करण्यासाठी 136 दिवस का लागतात? ग्राहकाला प्रत्येक सेकंदाला त्यांच्या व्यवहारांची माहिती मिळते, पण 22,217 रोख्यांची माहिती उघडवायला 4 महिने का लागतात? हा दिवसाढवळ्या दरोडा आहे, दुसरा दरोडा झाकण्यासाठी केलेला दरोडा। स्पष्टपणे स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताच अनेकांची भीती खरी ठरली आणि त्याचा परिणाम हिंडेनबर्ग अहवालासारखा होईल असे सूचित करते, कालांतराने भंग पावले। स्टेट बँकेकडून याचिका दाखल होताच लोकांनी बँकेच्या सर्व दाव्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली। एवढा वेळ का मागितला जात आहे? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. 7 वर्षांत भाजपने कोणाला पैसे दिले याचा खुलासा का होत नाही? आरटीआय कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी नमूद केले आहे की स्टेट बँकेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की इलेक्टोरल बॉन्डद्वारे कोणी देणगी दिली आणि कोणाला पैसे मिळाले याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सीलबंद लिफाफ्यात उपलब्ध आहे. जर बँकेने ही माहिती आधीच सर्वोच्च न्यायालयाला लेखी स्वरूपात दिली असेल तर मग 22,217 रोखे कोणी खरेदी केले आणि त्यांची पूर्तता कोणी केली हे उघड करण्यासाठी 4 महिन्यांची आवश्यकता का आहे? अंतिम मुदतीच्या 1 दिवस आधी कोर्टात जाऊन एसबीआयने धूर्तपणा दाखवला अशी टिप्पणी सुहास पळशीकर यांनी केली. असे केल्याने व्यावहारिकदृष्ट्या निर्णय घेण्यात आला. न्यायालय एसबीआयच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची शक्यता नाही, त्यांना कदाचित फक्त फटकारले जाईल. नितीन सेठी यांनी नोव्हेंबर 2019 हफपोस्टमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालाचा संदर्भ देत सीताराम येचुरी यांनी ट्विट केले की आरटीआय दस्तऐवजानुसार प्रत्येक पक्षाकडून मिळालेल्या देणग्यांची तपशीलवार माहिती एसबीआयकडे आहे. प्रत्येक बायंडमध्ये एक अद्वितीय कोड असतो जो सर्व व्यवहार संबंधित माहिती संग्रहित करण्यास अनुमती देतो. या प्रक्रियेला अर्थ मंत्रालयाची मान्यता असल्याचेही सेठी यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. इलेक्टोरल बॉन्ड नियमानुसार तपास संस्थांनी माहिती मागितल्यास एसबीआय ती देण्यास बांधील आहे. तृणमूल खासदार साकेत गोखले यांनी निदर्शनास आणून दिले की जर अंमलबजावणी संचालनालयाने ईडी एखाद्याला अटक केली तर ते आरोपीला 14 दिवसांपर्यंत कोठडीत ठेवू शकतात. 24 तासांपेक्षा कमी आत बँक न्यायालयाच्या आदेशाची गरज न पडता आरोपीचे सर्व आर्थिक तपशील प्रदान करते. मग स्टेट बँक 21 दिवसांत माहिती का देऊ शकत नाही? त्यांच्याकडे अशी व्यवस्था आहे जी काही दिवसात हे करण्याची परवानगी देईल. या कामाला 1 दिवसापेक्षा जास्त वेळ लागू नये असा युक्तिवाद तज्ज्ञ करत आहेत. ही आपल्या लोकशाही आणि संस्थांसाठी शरमेची बाब आहे. अनेकजण निर्णयाच्या वेळेपासून त्यांचे जुने ट्वीट पुन्हा पाहत आहेत, त्यांचे भाकीत बरोबर असल्याचे दाखवत आहेत. एसबीआयने न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला आहे. लोकांनी नोंदवले आहे की या त्याच बँका आहेत ज्यांनी नोटाबंदीच्या वेळी अगदी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चावरही विजेच्या वेगाने काम केले. त्यावेळी 1,000 कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार करूनही एसबीआयने सरकारकडे अधिक वेळ मागितला नाही. जर आता काम तितके कष्टदायक नसेल तर एसबीआयला 136 दिवसांची गरज का आहे? या अनिश्चिततेमुळे पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. देणग्यांद्वारे व्यवसाय करणाऱ्यांचा खुलासा करून 160 अब्ज रुपयांची फसवणूक उघडकीस येईल अशी अपेक्षा होती, पण आता सगळंच अनिश्चित वाटतंय. 16,000 कोटींच्या या फसवणुकीची या निवडणुकीत चर्चा केली नाही तर या डावपेचांमधून मोदी सरकारला वाचवण्यासाठी एक पद्धत आखण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आपल्या आरटीआयद्वारे सर्व काही उजेडात आणणारे सेवानिवृत्त कमांडर लोकेश बत्रा, स्टेट बँकेने निवडणूक रोखे खाते व्यवस्थापित करण्यासाठी आयटी प्रणाली तयार करण्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करूनही माहिती देण्यासाठी 136 दिवसांचा अवधी का लागतो असा सवाल केला आहे. 22,217 बॉण्ड्स आणि बॉण्ड खरेदीदार आणि प्राप्तकर्त्यांसाठी 2 स्वतंत्र याद्या, 44,434 संच आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल 15 फेब्रुवारीला देण्यात आला असून 6 मार्चपर्यंत माहिती देण्यासाठी 21 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 21 दिवसांत माहिती का देता येत नाही हे कोडे आहे. सुरुवातीच्या 21 दिवसांसह स्टेट बँकेला वरवर पाहता 157 दिवसांची आवश्यकता आहे. निर्णय आणि 4 मार्च रोजी दाखल केलेला अर्ज यादरम्यान बँक ही माहिती देऊ शकत नाही हे लक्षात येण्यासाठी 17 दिवस लागले. प्रश्न पडतो की स्टेट बँक तयार का नाही? बँकेला आणखी मुदतवाढ मिळाल्यास लोक असा निष्कर्ष काढतील की सर्वोच्च न्यायालयाने चोरी ओळखली असली तरी बँकेने ती लपवून ठेवली. न्यूज मिनिट एक लहान आहे. एका वृत्तसंस्थेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 136 दिवसांच्या विनंतीमागील कारणांवर प्रकाश टाकला आहे. द न्यूज मिनिटने वृत्त दिले की अंमलबजावणी संचालनालय ईडी आणि आयकर आयटी विभागाने छापे टाकलेल्या अंदाजे 30 कंपन्यांनी नंतर भाजपला 335 कोटी देणग्या दिल्या. यापैकी 23 कंपन्यांनी, ज्यांनी यापूर्वी भाजपला देणगी दिली नव्हती, छाप्यांनंतर 187 कोटींचे योगदान दिले. उल्लेखनीय म्हणजे या 23 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांनी कारवाईच्या 4 महिन्यांत एकूण 9.5% कोटी रुपयांची देणगी दिली. न्यूज मिनिटच्या धन्या राजेंद्रन आणि रागमालिका कार्तिकेयन यांचा हा अहवाल एका महत्त्वपूर्ण समस्येवर प्रकाश टाकतो, परंतु स्टेट बँक संबंधित माहिती कधी उघड करेल हे अनिश्चित आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स व्यतिरिक्त देणग्या मिळवण्याची ही पद्धत देखील छाननीखाली आली आहे. या संदर्भात ADR चे याचिकाकर्ते जगदीप चोकर यांनी डेटा संग्रहित करण्यासाठी भौतिक स्वरूपाचा सतत वापर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. देणगीदारांची माहिती डिजिटल रेकॉर्डशिवाय मुंबईला पाठवली जात आहे. शिवाय 29 अधिकृत शाखांपैकी कोणतीही बॉन्ड विक्री शाखा किंवा मुंबई शाखेशी समन्वय न करता राजकीय पक्षाच्या खात्यात बॉन्डची रक्कम जमा करू शकते. जर 15 मार्चपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व माहिती उपलब्ध झाली असती तर अनेक कंपन्यांचे व्यवहार आणि उद्योगपतींचे राजकीय संबंध उघड झाले असते, ज्यामुळे निवडणूक देणग्यांची संपूर्ण यंत्रणा उघडकीस आली असती. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशाला बगल देण्यासाठी बँक या कारणांचा वापर करत आहे का आणि न्यायालय हे केवळ एक निमित्त म्हणून ओळखेल का, संभाव्यत सार्वजनिक शंका वाढवतील असे प्रश्न उपस्थित होतात. ट्विटरवरील लोक SBI द्वारे वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालीचा भाग असल्याचा दावा करतात, असे सुचवतात की निवडणूक बॉन्ड डेटा ॲक्सेस करणे सोपे आहे आणि मॅन्युअल जुळणीच्या गरजेला विरोध करून स्वयंचलित असू शकते. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथे यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी घातल्यानंतर राजकीय देणग्यांबद्दल सत्य जाणून घेण्याच्या जनतेच्या अधिकारावर जोर देऊन प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने SBIला सर्व निवडणूक रोखे देणगीदारांची नावे 6 मार्चपर्यंत उघड करण्याचे आदेश दिले. तरीही SBIने खरेदी तपशील विकेंद्रित स्टोरेजमुळे देणगीदारांच्या देणग्या डिकोडिंग आणि जुळण्यात व्यावहारिक अडचणींचा हवाला देत 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. सौरवदास यांनी यावर प्रकाश टाकला की डेटा डिजिटल स्वरूपात ठेवला जातो, प्रक्रियेसाठी 136 दिवसांची आवश्यकता आहे. 5 सदस्यीय घटनापीठाने फसवी आणि घटनाबाह्य ठरवून ही योजना रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा एकमुखी निर्णय पारदर्शकतेची निकड अधोरेखित करतो. आता न्यायालयाने ही माहिती उघड करण्याचे बंधनकारक केल्याने स्टेट बँकेने तातडीने त्याचे पालन करावे. बँकेने अंतिम मुदतीच्या फक्त 2 दिवस आधी अपील दाखल केले आणि तिच्या हेतूंबद्दल चिंता व्यक्त केली. तामिळनाडूचे मंत्री DR P. त्यागराजन यांनी या परिस्थितीला लज्जास्पद खोटे ठरवून विनंती केलेली माहिती 3 आठवड्यांत राज्य बँक देऊ शकली नाही का, असा सवाल केला. भारतातील सर्वात मोठी बँक अशा प्रकारे वागते हे दुःखद आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले की नरेंद्र मोदींनी आणि #39 डोनेशन व्यवसाय आणि #39 लपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल सत्य जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे असे सर्वोच्च न्यायालयाने दुजोरा दिलेला असताना SBI निवडणुकीपूर्वी ही माहिती गुप्त का ठेवू इच्छिते? एका क्लिकवर मिळवता येणाऱ्या डेटासाठी 30 जूनपर्यंत माहिती जाहीर करण्यास विलंब करण्याची विनंती हे प्रकरण पूर्णपणे संशयास्पद असल्याचे सूचित करते. देशातील प्रत्येक स्वतंत्र संस्था आणि #39 मोदानी कुटुंबाचा आणि #39 भाग बनून आपला भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीपूर्वी मोदींचा आणि #39 खरा चेहरा आणि #39 लपवण्याचा आणि #39 शेवटचा प्रयत्न आणि #39 म्हणून याकडे पाहिले जात आहे. यास 136 दिवस लागतील आणि निवडणुकीपूर्वी निवडणूक रोख्यांबाबतचे सत्य लपून राहील हे मान्य करणे कठीण आहे. यामुळे काही चेहरे वाचतील का? न्यायालयाचा निर्णय खूप घाईत होता का? 21 दिवसांची मुदत देण्यामागे न्यायालयाकडे त्याची कारणे असावीत. जर सुनावणीला एवढा वेळ लागला असेल तर कोर्टाला त्याची यंत्रणा नीट समजली असेल, मग स्टेट बँक 21 दिवसांच्या मुदतीचे पालन का करू शकली नाही? भाजपला 6,500 कोटींची देणगी मिळाली असून या पैशाचा स्रोत कोणता आणि सरकारने देणगीदारांना त्याबदल्यात काय देऊ केले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे स्पष्ट आहे की भाजपला इलेक्टोरल बॉन्ड्सचा सर्वात जास्त फायदा झाला आहे, मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले आहेत. ADR च्या अभ्यासानुसार 2022 ते 2023 मध्ये विकल्या गेलेल्या सर्व बॉन्ड्सपैकी 77% भाजपकडे गेले, 3076 कोटींचे बॉन्ड विकले गेले आणि एकट्या भाजपला 2360 कोटी मिळाले, तर काँग्रेसच्या 452 कोटींच्या तुलनेत. ही विषमता भारतातील राजकीय पक्षांमधील वाढती आर्थिक दरी अधोरेखित करते. कोणताही पक्ष भाजपच्या आर्थिक शक्तीशी बरोबरी करू शकत नाही. कपिल सिब्बल यांनी निकालाच्या दिवशी विरोधकांनी हा मुद्दा जनतेच्या निदर्शनास आणायला हवा यावर भर दिला होता, पण तो पटकन विसरला गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरुवातीला गदारोळ झाला असला तरी त्यानंतरच्या रॅलींमध्ये इलेक्टोरल बॉण्ड्सच्या मुद्द्याचा फारसा उल्लेख करण्यात आला नाही. आम्हाला ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या शब्दांची आठवण झाली जेव्हा न्यायालयाचा आदेश जारी करण्यात आला होता. सर्व राजकीय पक्षांना भाजपच्या महत्त्वपूर्ण घोटाळ्याच्या विरोधात प्रचार करण्याचे आवाहन केले होते. बँकेकडे सामान्य माणसाची विस्तृत माहिती असते आणि ती आणखी शोधते. इलेक्टोरल बॉण्ड्स हे एक महत्त्वपूर्ण घोटाळ्याचे प्रतिनिधित्व करतात. ज्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत तरीही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. ही समस्या लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेली नाही. प्रसारमाध्यमांनी याला नेहमीच्या बातम्या म्हणून हाताळले आहे. हा मुद्दा चव्हाट्यावर आणण्याची निवडणूक ही शेवटची संधी होती. आता सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत की स्टेट बँकेला दिलासा मिळेल का, ज्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या देणग्या मिळवणाऱ्या 16,000 कोटींच्या बॉण्ड योजनेत सहभागी असलेल्यांना फायदा होईल. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.